ज्या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसल ना, त्या दिवशी आपला खेळ खाला. यमदेव जरी रेडवर बसून आला का नाही, तरी आपण अशा थाटात उभं राहायचं की आपला अवतार बघून त्या रेड्याची खटली पाहिजे. अशी शेती ऐकायची नसते हो, शेती राखायची.